आकाशवाणी मुंबई उमेश घळसाची प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशभरातल्या 49 जागांसाठी उद्या मतदान। राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मतदानासाठी प्रशासन सज्ज। बंगालच्या उपसागराचा काही भाग, निकोबार बेटं आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं निधन। देशभरातल्या 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून 49 मतदारसंघात उद्या मतदान होईल। उत्तर प्रदेशात 14, महाराष्ट्रात 13, पश्चिम बंगालमध्ये 7, ओदिशा आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5, झारखंडमध्ये 3, तर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये प्रत्येकी 1 मतदारसंघात उद्या मतदार आपला प्रतिनिधी निवडतील। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान करता येईल। देशभरातल्या 94,732 मतदान केंद्रांवर मिळून 9,47,000 जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। या टप्प्यात 8,95,00,000 पात्र मतदार 695 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद करतील। यात 4,69,00,000 पुरुष मतदार असून 4,26,00,000 महिला मतदार आणि 5,409 तृतीयपंथी मतदार आहेत। मतदान शांततेत व्हावं यादृष्टीनं सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून आंतरराष्ट्रीय हद्दीवरच्या 216 चौक्या आणि आंतरराज्य सीमा रेषांवरच्या 565 चौक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात राज्यात 13 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे। मुंबईतले सर्व 6 मतदारसंघ ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण, नाशिक, दिंडोरी आणि धुळे यांचा यात समावेश आहे। राज्यात हा मतदानाचा अखेरचा टप्पा आहे। मतदानाच्या दृष्टीनं प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। याआधीच्या टप्प्यांमध्ये मतदानाची कमी टक्केवारी पाहता मतदानाचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे। मतदारांनी मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावण्याचं आवाहन अनेक मान्यवरही करत आहेत। राज्यात 24,579 केंद्रांवर मतदान होणार आहे। यासाठी 41,897 बॅलेट युनिट्स, 24,579 कंट्रोल युनिट्स आणि व्हीव्हीपॅटची व्यवस्था केली असून तसंच मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची व्यवस्थाही उपलब्ध आहे। मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, वैद्यकीय मदत, शौचालय, प्रतीक्षालय यांचीही सोय करण्यात आली आहे। मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी सुमारे 600 बेस्ट बसची मोफत सेवा उपलब्ध असेल। मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या 4 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान साहित्याचं वितरण आज वांद्रे पश्चिम इथून विविध केंद्रांवर करण्यात आलं। राज्यात एकंदर 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अरविंद सावंत, पियुष गोयल, अमोल किर्तीकर, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे आदी उमेदवार नशीब आजमावत आहेत। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66,78,476 मतदारांना उद्या 20 मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। तिन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 6,604 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। जिल्ह्यात सर्वाधिक 511 मतदान केंद्र मुरबाड विधानसभा मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी मतदान केंद्र उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात 251 इतकी आहेत। 18 मतदान केंद्र महिलांद्वारे चालवण्यात येणार आहेत, तसंच 18 मतदान केंद्र दिव्यांग आणि 18 मतदान केंद्र ही युवकांद्वारे चालवण्यात येणार आहेत। 3,325 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे। नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात मतदान यंत्रांचं वितरण झालं असून संबंधित ठिकाणच्या तहसील कार्यालयातून ती यंत्र मतदान केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत। नाशिक जिल्ह्यात 4,000 मतदान केंद्र आहेत, त्यामध्ये दिंडोरीसाठी 1,922 तर नाशिकसाठी 1,910 मतदान केंद्र आहेत। धुळे मतदारसंघात एकूण 1,704 मतदान केंद्रांवर सुमारे 8,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 117 बसेस, 100 जीप, 2 बार्ज, 80 क्रुझर 10 ट्रक आणि 20 स्कूल बस अशी एकूण 752 वाहनं सज्ज केली आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 4000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांसोबत निमलष्करी दल, गृहरक्षक यांच्याही तुकड्या बंदोबस्तावर नेमण्यात आल्या आहेत. वॉकी टॉकी, मेगाफोनद्वारा हालचालींचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात 20 जणांना तडीपार करण्यात आलं आहे, तसंच 450 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ संघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या तहसील कार्यालयातून निवडणुकीसाठी लागणारे सर्व साहित्य आज निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसह त्या त्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आलं आहे. जिल्ह्यात 2270 मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. यासाठी 13921 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबई शहर जिल्ह्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघांमध्ये एकंदर 11 सखी मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. यापैकी 6 केंद्र मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात तर 5 केंद्र मुंबई दक्षिण मतदारसंघात असतील. या केंद्रावरचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिलाच असतील. महिला मतदारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं साकारलेली ही सखी मतदान केंद्र विवाह मंडपासारखी सजवली जातात. रांगोळी आणि स्वागत कमानी याद्वारे मतदान करण्याबाबत जनजागृती केली जाते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बंगालच्या उपसागराचा काही भाग, निकोबार बेटं आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. येत्या 31 मे रोजी मोसमी पाऊस केरळात पोहोचेल. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी चीनच्या चेन बो यंग आणि लिऊ यी यांना 21-15, 21-15 असं पराभूत केलं. या भारतीय जोडीनं काल चीनच्याच लू मिंगचे आणि तंग काई वेई यांचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. भोपाळ इथं झालेल्या ऑलिम्पिक निवड चाचणीत रायफल प्रकारात महिलांची 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धा जिंकून ऑलिम्पिक नेमबाज मनू भाकर आज यशस्वी अॅथलीट ठरली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं साताऱ्यात भुईंज इथल्या निवासस्थानी आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. प्रतापराव भोसले यांनी भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे ते 4 वेळा आमदार होते, तसंच सातारा लोकसभा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतापराव भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात पावसानं आज संध्याकाळी हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी शहरासह रत्नागिरी तसंच लांजा तालुक्यातल्या अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं सनरायझर्स हैदराबादपुढं विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलंय. पंजाब किंग्ज संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीचे फलंदाज अथर्व तायडे आणि प्रभसिमरन सिंग यांनी 97 धावांची उपयुक्त खेळी केली. अथर्वनं 46 तर प्रभसिमरननं 71 धावा केल्या. रिली रॉसेनं 49 तर कर्णधार जितेश शर्मानं नाबाद 32 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 17 षटकात 5 बाद 198 धावा झाल्या होत्या. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात देशभरातल्या 49 जागांसाठी उद्या मतदान. राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मतदानासाठी प्रशासन सज्ज. बंगालच्या उपसागराचा काही भाग, निकोबार बेटं आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.